ひおーん。ナマステアッツバガワン・ヴィシュヴェシュヴァラヤ・マハ・デヴァヤ・トリャンバカヤ・トリプラントカヤ。त्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ओम अश्माच मे मृत्तिकाच मे गिरयश्च मे पर्वताश्च मे तिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्चम एमश्चम इतिश्चम गतिश्चम अग्निश्चम इन्द्रश्चम सोमश्चम इन्द्रश्चम सविताश्चम इन्द्रश्चम सरस्वतीचम इन्द्रश्चम पूषाश्चम इन्द्रश्चम बृहस्पतिश्चम इन्द्रश्चम मित्रश्चम इन्द्रश्चम वरुणश्चम इन्द्रश्चम त्वष्टाचम इन्द्रश्च मे धाताचम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौचम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वेश्च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवीचम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम चम इन्द्रश्च मे यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धाचम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे।
श्रीमान सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोड वरती ठेवावे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी संपत मिलिंदाला आपल्याला सांगणार आहेत।
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। अकरा जानेवारी 1988 नांदेड मुक्काम विष्णुपुरी धरणाजवळील सरकारी विश्रामधाम नांदेडमध्ये सकाळी पूजनीय आनंदराव आठवले यांचं प्रवचन झालं। त्या प्रवचनानंतर स्वामीजींनी काही काळ ध्यानसाधनेच्या सुलभतेबद्दल आणि महत्वाबद्दल आनंदरावांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। सोबत बापूसाहेब भिशीकर, जगन्नाथराव जोशी, आबासाहेब ढंढेरे आणि अन्य 15-20 साधक होते। त्यानंतर नांदेडमधील सुप्रसिद्ध आणि शिखांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या हजूर साहिब या गुरुद्वाराला स्वामीजींनी भेट दिली। शिखांचे अंतिम गुरु गुरु गोविंद सिंहजी यांनी या ठिकाणी 18व्या शतकात देह ठेवला। पुढे 1835 सुमारास महाराज राजा रणजित सिंह यांनी हे भव्य गुरुद्वारा बांधलं। अमृतसरच्या प्रमुख सुवर्ण मंदिराखालोखाल महत्व या स्थानास शीख समाजामध्ये आहे। त्या मंदिरात प्रवेश करताना चपला काढून वाहत्या पाण्याच्या खंदकातूनच जावे लागते। पाय धुण्यासाठी ती व्यवस्था होती। शिखांच्या धार्मिक रीतीनुसार आज शिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मस्तक झाकून घ्यावं लागतं. स्वामीजींनी पांढरा शुभ्र रुमाल आपल्या मस्तकावर बांधला. आयुष्यभर प्रेम फकेरीचा वसा घेतलेला हा महात्मा खरोखरच एखाद्या निर्गुणपंथी फकीराप्रमाणे दिसू लागला. अनेक जणांना साईनाथांच्या प्रतिमेची आठवण स्वामीजींचं ते रूप बघून झाली. आमच्यासोबत एक सरदारजी होते. त्यांनी मोठ्या आस्थेने सर्व परिसराची आम्हाला माहिती दिली. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात गुरु गोविंदसिंगांची समाधी स्थान आहे. त्या समाधीला स्वामीजींनी अत्यंत भक्तिभावानं नमस्कार केला. त्या समाधीकडे स्थिर नजरेने पाहत थोडा वेळ उभे राहिले. तेथील वातावरणातील पावित्र्य, शांती आणि निस्पंदतेनी सर्वांचंच अंतःकरण भरून आलं. संगमरवरात केलेलं कोरीव काम, छतावरील सोनेरी वेलबुट्टी, समाधीच्या सभोवताली असलेल्या छज्जांमध्ये पवित्र ग्रंथसाहेब या ग्रंथाचं पारायण करणारे काही शीख भक्त, एक शीख पुजारी संथपणे संकीर्तन करत होता. स्वामीजींच्या सहवासात अशा तीर्थस्थानाचं दर्शन आपल्याला झालं याचा आम्हा साधकांना अत्यंत समाधान वाटत होतं. स्वामीजींच्या चेहऱ्यावरील भावही मोठे गुण गंभीर होते. त्यानंतर सर्व आवारात आम्ही फिरलो. सोबतीला असलेले सरदारजी आम्हाला तेथील अन्नदानाची म्हणजे लंगरची जागा, तेथील ओऱ्या याबद्दल माहिती सांगत होते. त्यांनी सांगितलं की रणजित सिंहांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासारखंच हे मंदिर बांधायचं होतं, परंतु या मंदिराचं बांधकाम सुरू असतानाच रणजित सिंहांचा मृत्यू झाला. त्यांच्या दिवाणानं ते उरलेलं मंदिर पूर्ण केलं. बोलता बोलता त्यांनी एका तजवीरीपाशी आम्हाला नेलं. ती रणजित सिंहांची भगिनी भागवजी हिची प्रतिमा होती. जवळच पुरुषभर उंचीच्या दोन जुन्या काळच्या बंदुका होत्या. ते म्हणाले, झाशीच्या राणीप्रमाणेच भागवजी अत्यंत शूर रणरागिणी होती. त्या बंदुका तिच्याच आहेत. गोड्यावर मांड ठोकून भागवजी दोन्ही हातात बंदुका घेऊन युद्धात लढत असे. 7-7.5 फूट उंची असलेल्या त्या लढवय्या स्त्रीच्या स्मारकाचं काम तिथे चालू होतं. हे ऐकत असताना स्वामीजींनी आमच्याकडे वळून नजर फिरवली. त्यांना चेष्टा करण्याची लहर आल्याचं त्यांच्या मुद्रेवरून स्पष्ट दिसत होतं. ते म्हणाले, बघितलं कशा दणकट बंदुका आहेत, दोन्ही हातांनी तुम्हाला एक तरी उचलेल का? पण जयीला हे सहज शक्य आहे, तिचं आपल्यासारखं नाही. सर्वजण गुदगुद्या केल्याप्रमाणे हसायला लागले. जयीच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. पुन्हा गंभीर चेहऱ्यांनी स्वामीजी त्या सरदारजींशी बातचीत करायला लागले. स्वामीजींनी मोठ्या आदरानं गुरुद्वारास देणगी दिली. मंदिरातर्फे स्वामीजींना एक पिवळ्या रंगाचं रेशमी वस्त्र दिलं. ते त्यांना डोक्यावर बांधायला लावलं. आधीचा डोक्यावरील पांढरा रुमाल जाऊन आता त्यावर पिवळं वस्त्र झळकायला लागलं. त्यांच्या कमरेला तलवार अडकवून त्यांचा सत्कार करण्यात आला. पितळ वस्त्र मस्तकावर बांधल्यानंतर स्वामीजींचं दर्शन अधिकच आनंददायी झालं. आमच्या सोबत असलेला सद्भक्त प्रकाशदादा कुलकर्णी त्या वेशात स्वामीजींना पाहून अत्यंत भावविभोर झाला. त्याला एकदम साईनाथांची आठवण झाली. खरोखरीच त्या दिवशी स्वामीजींचं एकूण रूप हे साईनाथांसारखंच अनेक जणांना भासत होतं. गुरुद्वारातून बाहेर पडल्यावर पुन्हा आम्ही सर्वजण विष्णुपुरी धरणाच्या विश्रामगृहात आलो. भोजन विश्रांतीनंतर विष्णुपुरी धरण प्रकल्पावर आम्हा सर्वांना स्वामीजींबरोबर नेण्यात आलं. अफाट मोठा जलाशय, रुंद उत्तुंग धरणाची भिंत, अजस्त्र यंत्रसामग्री हे सर्व पाहून अचंबित व्हायला झालं. सायंकाळी विश्रामगृहाच्या मोठ्या दुवानखान्यात स्वामीजींसमवेत तास दीड तास सर्वांची ध्यानाची बैठक झाली. ध्यान समाप्त झाल्यावर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलायला लागले. आनंदात राहणं हे जीवाचं काम आहे आणि आनंद निर्माण करणं हे भगवंताचं काम आहे. भगवंताने निर्माण केलेला आनंद अनुभवायचा असेल तर ध्यान केलं पाहिजे. व्यवहारात निरनिराळ्या घटनांनी आपल्याला उद्विग्नता येते, खिन्नता येऊ शकते. ध्यानानी हे सर्व निघून जातं. वस्तुत भगवंत आनंदरूप आहे आणि आपलंही स्वरूप आनंदाचंच आहे. पण मध्येच स्तुती निंदा मान अपमान माझं तुझं अशा भावना उद्भवतात आणि आपल्या आनंदरूपाचा आपल्याला विसर पडतो. ध्यानात ही सर्व द्वंद्व संपतात. मग काय, ही द्वंद्व टाळली तर जीव भगवंताशी एकरूप होऊन जातो. थोडा श्वास घेत पुढे म्हणाले, परमार्थात पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध परमार्थाचं निरूपण. कुणीतरी ते बोलणं आणि साधकांनी ते ऐकणं. ऐकल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तसं होण्याचा प्रयत्न करणं. या प्रयत्नात अनेक वर्षानुवर्ष जातात. आणि मग तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेच होणं. एकदा का जीव शिवरूप झाला की मग मागे येणं नाही. यानंतर स्वामीजींनी ज्ञानेश्वरी मागवून घेतली. पाचव्या अध्यायातल्या शेवटच्या अधिकरणावर आज सकाळी परमपूजनीय अनंतरावांनी केलेल्या निरूपणाचा विषय त्यांच्या अंतःकरणात भरून राहिला होता. योंत सुखा अंतरा रामा तथांतर ज्योतीव सहा स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूता अधिगच्छती. गीतेच्या पाचव्या अध्यायातला 24वा श्लोक त्यांनी वाचला आणि सकाळच्या प्रवचनानंतर निर्माण झालेले भाव या श्लोकाच्या निरूपणाद्वारे त्यांनी व्यक्त करण्यास प्रारंभ केला. यातील योगी शब्द फार महत्वाचा आहे. गीतेने तो शब्द अनेक अर्थांनी वापरला आहे. योगी हा कर्म करणारा, भक्ती करणारा, ध्यान करणारा असा सर्व असू शकतो. भगवंताशी एकरूप झाला म्हणजे योग साधला आणि असा झाला असा योग साधला की काम झालं. इथे अंतःसुखा अंतरा रामा असे योगासाठी महत्वाचे शब्द आले आहेत. जो आतून सुख प्राप्त करून घेतो तो जीव नेहमी बहिर्मुख इंद्रियांच्या अंगांनी मनाला अधिष्ठून बाह्य विषयांपासून सुख मिळवत असतो. गाद्या गिरद्या गुलाबजाम यातून सुखप्राप्तीची धडपड चालू असते. ती सुख क्षणभंगूर असतात. याचा अर्थ ती संपली की संपली. पण योगी सुख बाहेरच्या ऐवजी आत पाहतो. पण आत कोण आहे? आत आत्मा आहे. त्याचं सुख योगी घेतो कारण आत्म्याच्या अधिष्ठानावरच बाह्य क्रिया सर्वस्वी अवलंबून असतात. बाहेर सुख असतं तर एका सुखात मनुष्य रमून राहिला नसता का? पण आपण कधीच एका सुखात रमत नाही. नुसतं खाणं, नुसतं गाणं ऐकणं, नुसतं बोलणं याला मनुष्य कंटाळून जातो. सुरुवातीला काही सुख मिळतं आणि नंतर त्यातूनच दुःख मिळायला लागतं. म्हणून ते क्षणभंगूर आहे असं म्हणतात. पण योगी मात्र अंतःसुखी होतो. योवई भूमा तत्सुखम. भूमा म्हणजे आत्मा. तो आत्मा सुखरूप हे समजलं की बाह्य सुखांपासून तो अलिप्त होतो. आत्म्याशी संबंध जोडतो म्हणून अंतःसुखा. तो अंतराराम सुद्धा होतो. म्हणजेच त्याला आतच आराम, आतच आनंद मिळतो. जरा अंतर्मुख होऊन ध्यानाला बसा की लगेच प्रभूशी गाठ पडेल. पण मन हे सारखं आडवं येतं. निंदा, स्तुती, द्वेष, मत्सर, व्यभिचार हे सारे मनाचे विकार आहेत. आपण निष्ठेने ध्यान करू लागलो की जीव आत्मरूप होतो, सुखरूप आहे असं त्याला जाणवायला लागतं. मग तो अंतःसुख अंतराराण होतो. अंतर्ज्योती हा पण अत्यंत महत्वाचा शब्द आहे. स्वामीजी त्या श्लोकावर अत्यंत अंतरंग निरूपण करत होते. ते म्हणाले, ही अंतर्ज्योती तीन चार प्रकारांनी व्यक्त होते. पहिलं म्हणजे भक्तीच्या अंगानी, भगवंताचं अत्यंत प्रेम उचंबळून येणं आणि मनातले सर्व विकार नाहीस होणं. दुसरं उपनिषदांनी सांगितलं तसं, अंगुष्ठ मात्राह पुरुषः ज्योतिरिव अधोमुखः, अशी ध्यानयोगाच्या अंगानी प्रगटणारी ज्योत. तिसरी ज्ञानाच्या अंगानी, म्हणजेच आत्म्याचाच प्रकाश, आत्म्याचंच अस्तित्व जाणवणं, सतत तोच मी सहा अहम या बोधात राहणं. आणि चौथं कर्म करताना सत्वगुणाच्या अंगानी, कर्म करत असताना सतत विवेक जागृत असतो. प्रकाशं च प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. कर्माच्या त्रिगुणाच्या सर्व अवस्थांमध्ये रागद्वेषरहित होऊन तो कर्म करत राहतो. असा योगी ब्रह्मभूत होतो, ब्रह्मरूप होतो आणि ब्रह्मनिर्वाणाला किंवा ब्रह्माच्या आनंदाला प्राप्त होतो. स्वामीजी अंतस्फूर्तीनी बोलत होते. त्यांची ध्यानयोगाविषयीची कळकळ, सोहमबोधाची सहज अभिव्यक्ती, त्यांना गवसलेलं योगाचं समग्र सार, या साऱ्यांनी आम्ही सर्व साधक अक्षरशः चकित झालो. आपल्याच भाग्याचा हेवा वाटावा अशी आमची स्थिती होऊन गेली. हरी हरी. ये शिल्पा, ये तू अभंग म्हण. हरी हरी. परवाचा कोणता भरजरी ग पितांबर म्हण. हरी हरी.
परमहंस सद्गुरु माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु मकरंदनाथाय नमः. भर जर पितांबर लीला भावना, द्रौपदी बंध शोभनारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहिणा, विचारायजन नारदाघन, बोट सिंहरित कापल गलाई, बांधवाला कर दे, सुभद्रा बोलनी, सुभद्रा बोलनी, शालू बैठनी, फारन कानू चिन्ही तुम्हसी, पाठची बहिण झाली बहिणी, द्रौपदीसी बंध शोभनारायण, भर जरी ग पितांबर लीला भावना, द्रौपदीसी बंध शोभनारायण, द्रौपदी बोलली हरीची कोण, परी मला त्यानी काळजाची चिंधी काढून दे,
सकाळच्या प्रवचनात तुम्ही असं सांगितलंय की प्राप्त ज्ञानी पुरुष स्वतःच्या मागच्या व पुढच्या पिढ्यांचा उद्धार करतो. म्हणजे नेमके काय होते? म्हणजे ज्ञानी माणसाच्या ज्ञानाने पूर्वकर्माने तो त्याच्या पुढच्या पिढ्यांच्या प्रारब्धामध्ये पॉझिटिव्ह इंटरफिअरन्स करतो, केला जातो की तो पुढच्या पिढ्यांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणतो. आणि तसे असेल तर इंडिव्हिज्युअल जीवात्मा पुढच्या पिढ्यांमधले आणि त्याचा कर्मविपाक याचा उद्धाराशी परस्पर संबंध काय? का पुढच्या पिढ्यांमधल्या होणाऱ्या पुरुषांच्या जीवांचा जन्मच त्यांच्याच चांगल्या कर्मविपाकाने ज्ञानी माणसाच्या पिढीत होतो आणि असा अर्थ घेतला जातो की त्यांचा उद्धार अशा पुण्यपुरुषांमध्ये होतो, पुण्यपुरुषांमुळे होतो. हाच प्रश्न पापात्म्यांच्या पिढ्यांनाही लागू होतो का? तसेच जीन्सचे संक्रमण आणि कर्मविपाकाचा परस्पर संबंध कसा लावायचा? प्रश्न विचारण्यात व विचारण्याच्या पद्धतीत चूक झाली असल्यास कृपया क्षमा करावी. पहिलं म्हणजे प्रश्न अतिशय नेमका विचारलेला आहे आणि मला माहित होतं की जेव्हा समर्थ धन्यतयांची जननी असं म्हणतात आणि जो हरिभक्त झाला त्यांनी आपल्या पूर्वीच्या पिढ्यांचा उद्धार केला असं म्हणतात आणि त्याच्यावर आपण काही निरूपण करतो तेव्हा प्रश्न येणार हे मला माहित होतं. ज्ञानाचा गौरव करत असताना ज्ञानी पुरुषाचाही गौरव करत असताना ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाचा गौरव करत असताना त्यांनी आधीच्या 42 पिढ्यांचा उद्धार केला असे गौरवोद्गार काढलेले आहेत. त्यांनी आपल्या पूर्वीच्या पिढ्यांचा उद्धार केला याचा अर्थ पूर्वीच्याच पिढ्यांमधून तो आलेला असतो. व्यक्तीचा जो जन्म होतो त्या जन्माबद्दल जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या पिढ्यांमधून एक गुणसूत्र सतत पुढे जात राहतं. बघा मी काय म्हणतोय ते. पूर्वीच्या पिढ्यांमधून एक गुणसूत्र सतत पुढे वाहत असतं आणि ते मातृक आणि पितृक दोन्ही बाजूनी वाहत असतं. तसे गुण संक्रमित होत असतात. हे जे गुण संक्रमित होतात त्याच्यामध्ये गुण या शब्दामध्ये प्राकृतिक गुणदोष, स्वभावत असणारे गुणदोष या सगळ्यांचा समावेश होतो आणि हे मान्य आहे. अनुवंशिक उत्तम तब्येत असणं आणि अनुवंशिक आजार असणं हे त्याच्यातूनच निर्माण होतं. एवढंच नव्हे तर एखादी जी जमात असते आणि ती जमात सारखंच त्याच त्याच लोकांमध्ये लग्न करून आणि मुलं निर्माण होऊन त्यांचा एक स्वभाव बनतो हेही जगात सगळ्यांना मान्य आहे. थोडं विषयांतर करून सांगायचं झालं तर हिटलरनी एवढं मोठं शिरकांना जे केलं ज्यू लोकांचं, ते ज्यू लोकांमध्ये असणारी जी सावकारी प्रवृत्ती आणि स्वार्थ, कंजूशी आणि दुसऱ्यांना लुटणं जर्मनीमध्ये याचा एक प्रकारे त्या काळामध्ये सगळ्या आर्थिक नाड्या ज्यूंच्या हातात आलेल्या होत्या आणि ते वंश परंपरेने हा धंदा करत होते आणि त्याची एक चीड हिटलरच्या मनामध्ये भरून राहिलेली होती. त्यांनी केलं ते बरोबर की चूक हा वेगळा मुद्दा आहे. पण अशा प्रकारे गुण पुढे जात राहणं, पुढच्या पिढ्यांमध्ये येत राहणं हे घडतं. तसंच त्या जीन्सला किंवा गुणसूत्राला आधीच्या पिढ्यांमध्ये जे जे प्रयत्न केलेले असतात त्या संबंधीची सगळी माहिती असते त्यांच्यामध्ये असते. ती प्रगट होईल असं नाही. जसं त्याचा जसा प्रवास होईल तसं तसं, पण त्या अंगानी झालेले सफल असफल प्रयत्न, यशस्वी अयशस्वी प्रयत्न, विशेष यश कशामध्ये मिळतं त्या बाजूलाच जाण्याची प्रवृत्ती हे सगळं तिथं असतं. व्यापाऱ्यांची मुलं व्यापारी होतात आणि चांगली व्यापारी होतात आणि इतरांना देखील व्यापार करता येतो. धडपडत अडखळत सुरुवातीला टक्के टोंगटे खात नंतर तो यशस्वी कदाचित होतो. त्यांची मुलं जास्त यशस्वी होतात. अशा प्रकारे एखादा जेव्हा ज्ञानी आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचतो तेव्हा त्यांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये हा प्रयत्न केलेला असतो आणि त्या प्रयत्नांचा विजय होतो, त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे त्याच वेळेला गुणसूत्राला देखील प्रगट व्हायला एका जीवाची गरज असते. ऐका, गुणसूत्राला देखील प्रगट होण्यासाठी एका जीवाची आवश्यकता असते आणि त्या जीवाच्या सहाय्याने तो प्रगट होत असतो आणि हा जीव मात्र स्वतंत्र असतो. तो वेगवेगळ्या ठिकाणाहून फिरून आलेला असतो आणि एका योगायोगानी किंवा भाग्यानी जन्म होतो. कारण जन्म न होणारे असे असंख्य जीव त्यांना ते प्रयत्न करत राहतात कुठं कुठं जन्माला येण्याचा, पण त्यांना संधी मिळत नाही. जे मी नुकतंच एक पुस्तक वाचत होतो त्याच्यामध्ये मनुष्य जन्म हा किती दुष्कर आहे हे सांगताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की एका स्खलनामध्ये 65 मिलियन एवढे जीव असतात. एका चमचाभर स्खलनामध्ये 6 कोटी 50 लाख जिवंत अशा जीवांना जन्म घेण्याची संधी असते. त्याच्यात कोणाला तरी जन्म एकालाच मिळतो. एका बीजातून जसं अरण्य निर्माण होण्याची ताकद असते त्या बीजामध्ये, तसं एका व्यक्तीमध्ये सगळं व्यापण्याची ताकद निसर्गाने दिलेली आहे. मर्यादित व्यापेल पण शक्ती आहे. आणि हे जे जीव आहेत या प्रत्येक जीवांना गुणसूत्राप्रमाणे जसं मिळालेलं असतं तसं ते स्वतंत्र जीव असल्यामुळं त्या जीवांचं स्वतंत्र भवितव्य, पूर्व कर्म, आधीच्या जन्मातलं कर्म हेही सगळं गृहीत असतं. समजतंय का मी काय बोलतोय ते? हा ज्ञानी पुरुषांचा गौरव आहे की त्यांनी 42 पिढ्यांचा उद्धार केला. कारण या पिढीमध्ये असा पुरुष का जन्माला आला? पूर्वी सफल असफल प्रयत्न झालेले असल्यामुळं त्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला आहे म्हणणं नॉशनल आहे. म्हणजे ते सगळे सगळे पुरुष त्यांच्यापासून निर्माण झालेले. मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो. आपल्याला फार आश्चर्य वाटतं. मी तुम्हाला एखादं नातं सांगणं म्हणजे खरं महादुष्करच आहे. मी जिथं गेलेलो होतो तिथं ऐका, माझ्या आजोबांची, माझ्या वडिलांच्या वडिलांची बहीण भिडे म्हणून एक कुटुंब आहे चिंधवलीचं, तिथं दिली. आणि त्यांना 4 मुलगे आणि 4 मुली झाल्या. आणि त्यांचे सगळे कुटुंबीय एकत्र झालेले होते. आता मला तिथं ते आत्ते मामे भावंड म्हणून जमलेले होते. माझ्याबद्दल केवळ आदर असल्यामुळे मला त्यांनी बोलवलं. मी त्यांना म्हणलं मला तुम्ही तुमच्यामध्ये बोलवलं हाच तुमचा मोठेपणा आहे. पण एका तऱ्हेनी आमच्या घरातल्या म्हणजे फार पूर्वीच्या एका स्त्रीपासून तुम्ही सगळे झालेले आहात. एवढा मोठा जो विस्तार आहे तो त्यांच्यापासून झालेला आहे. तिथं 50 जण आलेले होते आणि 100 जण येऊ शकले नव्हते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळं. मोठं, फारच मोठं कुटुंब. मला असं सांगायचं की एकाचा उद्धार झाला म्हणजे सगळ्यांचा आपोआप होतो असं संतांना म्हणायचं नाहीये. तर संतांना असं म्हणायचंय की हे जे प्रयत्न झाले, बरे वाईट सफल असफल प्रयत्न, त्या प्रयत्नांचा गौरव एकाच्या उद्धाराने झाला. एकाच्या उद्धाराने झाला तेव्हा उद्धार होतो अशा तऱ्हेनी ही माहिती देखील जीन्समध्ये आली. म्हणून भानुदास महाराजांच्या नंतर एकनाथ महाराज झाले. ती माहितीही संक्रमित होत जाते. संतांच्या आधी च्या पिढ्यांमध्ये कदाचित कोणीतरी संत होऊन गेलेला असतो, चांगला साधक होऊन गेलेला असतो, प्रयत्नवान असतो. आणि त्या संतांच्या योगानी, त्या एका शुद्ध माहितीच्या योगानी परत एखाद्याला तसं होण्याची शक्यता असते. भानुदास महाराज आणि एकनाथ महाराज एवढे काही सरळ दोनच नाहीत. भानुदास महाराजांनंतर एकनाथ महाराजांपर्यंत कितीतरी विस्तार झाला असेल. पण एकाला ती माहिती मिळाली, त्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. जेव्हा संत असं म्हणतात की आधीच्या आणि पुढच्या पिढ्यांचा उद्धार झाला तेव्हा या अर्थाने म्हणतात, याच्यापेक्षा अधिक अर्थ नाही. ऑटोमॅटिक सगळ्यांचा उद्धार झाला असं ऑटोमॅटिक जगात काही होत नाही. आता प्रश्न, ज्ञानी माणसाच्या ज्ञानाने पुण्यकर्माने तो त्याच्या पुढच्या पिढ्यांच्या प्रारब्धामध्ये पॉझिटिव्ह इंटरफिअरन्स करतो की तो पुढच्या पिढ्यांची आध्यात्मिक प्रगती घडवून आणतो, ज्यांनी त्यांनीच प्रयत्न करावा लागतो. उद्धाराकरता ज्यांनी त्यांनी प्रयत्न करावा लागतो. तुकाराम महाराजांनी तर स्पष्टपणाने सांगून ठेवलेलं आहे, संतांचे आप्त नव्हती ते संत, संतांची मुलं आहेत म्हणून ती संत होतील असं नाही, पण एका निसर्गाच्या चमत्कारात ते होण्याची मोठी शक्यता देखील आहे. होणार नाहीत असं नाही, पण आहेत असं नाही. त्यांनी जर प्रयत्न केला तर त्यांना चांगली संधी आहे. जसं विनोबा म्हणतात की संतांना किंवा ऋषींना जे दिसतं त्याच्यापेक्षा आताच्या काळातल्या संतांना आणि ज्ञानी पुरुषांना जास्त दिसतं, कारण आताचा ज्ञानी पुरुष त्यांच्या खांद्यावर उभा आहे असं विनोबा म्हणतात. त्यांनी ज्ञान संपादन केलं त्या ज्ञानाच्या आधारावर ते जरा अजून उंच जाऊन उभे राहिले, त्यांच्या खांद्यावर ते आहेत, त्यामुळे त्यांना जरा जास्त पुढचं जास्त लांबचं दिसू शकेल असं तर्क ते मांडतात. तसं अशा ज्या सुकुलीन अशा पिढ्या चालत आलेलं ज्ञान हे त्यांच्या ठिकाणी फलद्रूप होण्याची मोठी शक्यता असते. भगवंत देखील प्राप्त पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतान गेहे योगभ्रष्ट उभी जायते. योगभ्रष्ट आहे एखादा जीव, त्याला येण्यासाठी म्हणून अशा एका उत्तम गुणसूत्राची गरज असते की ज्यांच्यामध्ये तो येतो आणि तो त्याचा आधार घेऊन पुढे प्रवास करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच न्यायानी बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न मग साचाचेची अंग होऊनी ठेलो असं म्हटलेलं आहे. या न्यायानी त्याच्या आधीच्या आणि नंतरच्याही पिढ्यांचा उद्धार होतो म्हणजे त्यांना ती माहिती संक्रमित होते. जी असतेच त्यांच्या ठिकाणी ती अधिक प्रगल्भ होऊन संक्रमित होते. बाकी तुम्हाला तुम्ही आहात तिथं खाटेवर बसून कोणीही चमच्यानी भरवणार नाहीये, तुम्हाला तुमचे प्रयत्न हे करावेच लागणार. ही एक गोष्ट अशी आहे की पैतृक वारसा जो आहे त्यांनी वडिलांची संपत्ती मिळू शकते मुलाबाळांना, पण वडिलांनी नाम वगैरे घेतलेलं असतं, वडिलांचं मन शांत झालेलं असतं, समाहित झालेलं असतं, त्याचा मुलांना नातवंडांना उपयोग नाही. हा जर चार आणि माला कादंबऱ्या वाचत असेल, भलतीसलतीकडे जात असेल, वेडेवाकडे मित्र याचे जर असतील, तर याला वडिलांच्या याचा कसा फायदा होणार? ज्यांनी त्यांनीच करावं लागतं. म्हणून संतांनी जे म्हटलेलं आहे किंवा शास्त्रांनी जे म्हटलेलं आहे की आधीच्या पिढ्यांचा उद्धार होतो तो या न्यायानी म्हटलेला आहे. बाकी प्रयत्न जसे त्याला करावेच लागतात. का पुढच्या पिढ्यांमधल्या होणाऱ्या पुरुषांचा जीवांचा जन्मच त्यांच्या चांगल्या कर्मविपाकाने ज्ञानी माणसाच्या पिढीत होतो. खरं म्हणजे असं आहे की एखाद्या फार उत्तम अशा गर्भामध्ये प्रवेश करण्यासाठी जीव देखील तशाच योग्यतेचा असेल तरच त्याला प्रवेश मिळतो. याच्यामध्ये आईचा सहभाग फार फार मोलाचा महत्वाचा असतो. असं म्हणतात की गांधींनी देह ठेवला तर परत जन्माला यायचं असेल तर त्या पुण्यात्म्याला परत जन्म घेण्यासाठी 100-150 वर्ष देखील वाट पाहावी लागेल. कारण पत्ते खेळणाऱ्या आणि सिगरेटी ओढणाऱ्या क्लबमध्ये जाणाऱ्या अशा आईच्या पोटी गांधी कसे जन्माला येतील? त्यांना देखील एखादं सुरक्षित, एखादं शुचिर्भूत अशा प्रकारचा गर्भ सापडण्याची त्या जीवालाही वाट पाहावी लागते. तसे हिटलर गेल्यानंतर परत एखादा हिटलर होण्यासाठी देखील 2-400 वर्ष, 500-700 वर्ष देखील इतक्या दुरांब्याला वाट पाहावी लागते. कारण असं कसं इथं, पण आपल्यासारख्यांचं असं इथं मेला की तिथं जन्माला आला, कुठंतरी तयारच आहे. एक्स्ट्रीम जी टोकं आहेत त्यांना भयंकर अवघड आहे, पण अशा सामान्य माणसाला इथं फटकन बल्ब गेला की तिथं जसा लागावा तशा प्रकारे चटकन जन्म मिळू शकतो. म्हणून पुण्यातने हे फार कठीण निर्माण होणं आणि पापातने निर्माण होणं देखील तेवढंच कठीण आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये होणाऱ्या जीवांचा जन्मच त्यांच्या चांगल्या कर्मविपाकाने ज्ञानी माणसांच्या पिढीत होतो आणि असा अर्थ घेतला जातो की त्यांचा उद्धार अशा पुण्यपुरुषांमध्ये होतो, त्यांच्या आत ते संस्कार असतात. तुम्ही इथं येता ही सामान्य गोष्ट समजू नका, तुमच्यामध्ये ती माहिती साठवलेली होती म्हणून तुम्ही इथं आकर्षित झालात. पुण्याची लोकसंख्या जर पाहिली, किती झाली आता, 40 लाख, 50 लाख, 40 लाखापेक्षा जास्त, एवढ्या याच्यात आपण खूप अल्प आहोत इथं येणारे. प्रत्येकजण इथं आकृष्ट होईल असं समजू नका. तुमच्यामध्ये आकृष्ट होण्यासारखं काही आहे, तुमचं जन्म तुम्ही मिळवलेलं आहे म्हणून तुम्ही येत आहे. आणि ही जी माहिती आहे ही केवळ कोणी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या बळाने हे सगळं केलं असं नाही, ती आधीपासून आलेली आहे. कर्तृत्व काही नाहीये. आता जे आधीपासून आलेलं आहे त्याच्यात तुम्ही कर्तृत्वाने भर घालताय. पूर्वीचे संचित, ज्ञानेश्वर महाराज याला म्हणतात, हेच पूर्वीचं संचित, ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा. हाच प्रश्न पापाज्ञांच्या पिढ्यांनाही लागू होतो का? तसेच जीन्सचे संक्रमण आणि कर्मविपाकाचा परस्पर संबंध कसा लावायचा? म्हणून गुणसूत्र पुढे येतील. कर्मविपाक हा जीवाचा आहे. जीवानी केलेल्या बऱ्या वाईट प्रयत्नांमधून काही प्रारब्धात जमा होतं, काही क्रियमाण असतं आणि काही प्रत्यक्ष करत असतो. भात्यामध्ये ठेवलेले बाण आहेत ते जसं प्रारब्ध आहे, धनुष्यावर चढवलेला आणि प्रत्यंचा खेचलेला बाण हे क्रियमाण आहे आणि सोडलेला बाण हे कर्म आहे. प्रारब्ध आहे त्याच्यातल्या थोड्याच गोष्टी या जन्मात फलोन्मुख होतात, त्या आपली किमया दाखवतात, सुख दुःख आपण त्या योगाने भोगत असतो. आणि बऱ्याच फलोन्मुख होण्याच्या राहिलेल्या असतात, त्या सुप्त परसुप्त अतिशय निद्रिस्त कधी वर येतील काही सांगता येत नाही. भीष्म शरपंजरी पडले, त्यांना भगवंत भेटायला गेले, भीष्माचार्यांचं नाव हे परम भागवतामध्ये व्यासांनी घेतलेलं आहे, परमभक्त भगवंतांचे म्हणून व्यासांनी त्यांचा गौरव केलेला आहे. भीष्म आणि परत भीष्मांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते अति निग्रही होते. त्यांचं नाव देवव्रत होतं खरं, पण त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा फार घोर प्रतिज्ञा घेतली. सत्यवतीची मुलंच राज्यावर बसावीत आणि माझी मुलं राज्यावर बसू नयेत असं सत्यवतीला म्हणजे आईला वाटत असेल तर मला मुलंच होणार नाहीत म्हणजे मग मी राज्यावर बसण्याचा प्रश्नच येत नाही, त्यासाठी मी विवाहच करणार नाही अशी प्रतिज्ञा भीष्मांनी घेतली. याला भीष्म प्रतिज्ञा असं नाव पडलं. त्यांनी दुसरी प्रतिज्ञा अशी घेतली की सत्यवतीला अशी खात्री नव्हती की आपली मुलं पराक्रमी निघतील कशावरून. तर या शंतनूच्या राज्याचं संरक्षण करणार कोण? तेव्हा तिला दिलासा देण्यासाठी देवव्रतांनी अजून एक प्रतिज्ञा केली की कुरूंच्या राज्याचं संरक्षण मी अखेरपर्यंत करत राहील, कुरूंच्या बाजूने युद्धामध्ये उभा राहील. आणि या दोन्ही प्रतिज्ञा अगदी कस लावणाऱ्या ठरल्या, कारण कुरूंचा राजा नंतर धृतराष्ट्र झाला जो अन्यायाने वागत होता. पण प्रतिज्ञेकरता नेहमी भीष्मांना प्रतिज्ञेची आठवण करून द्यायला लागले दुर्योधनासारखे लोक की आमचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे, धृतराष्ट्राच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं काम आहे, तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. त्यांना भीष्म असं नाव पडलं. ते कृष्णभक्त होते, सदाचारी होते आणि जेव्हा मृत्यूशय्येवर शरपंजरी पडले तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले की या जन्मात तर मी असं कोणतंच कर्म केलं नाही की मला अशी रोज म्हणजे इतक्या शेकडो अंगानी टोचणी अशा पद्धतीने मी पडून राहिलेलं आहे. आणि ते निग्रही होते, आग्रही होते अशा करता की शास्त्राप्रमाणे चालणारे असल्यामुळं आणि प्रतिज्ञेमुळं कुरूंचं राज्य संरक्षित झालं हे समजेपर्यंत आपण देह ठेवणार नाही. ते उत्तरायणाची जशी वाट पाहत होते तसं युद्ध संपून जे सुजन आहेत त्यांच्या हातात राज्य जाते का याची त्यांना उत्कंठा होती. तोपर्यंत देह ठेवायचा नाही, प्राणोत्क्रमण होऊ द्यायचं नाही. त्यामुळे एवढे बाण अंगात गेलेले असताना देखील भीष्म प्राण टिकून होते. श्रीकृष्णांना म्हणाले की कोणत्या कर्माचं फळ आहे? श्रीकृष्णांजवळ उत्तर नव्हतं. त्यांनी भीष्मांच्या कपाळावरून हात फिरवला. डोळ्यावरून हात फिरवला, भीष्मांनी डोळे मिटले आणि भीष्मांना अचानक आपले आधीचे जन्म दिसायला लागले. प्रत्येक जन्म शोधण्याची संधी भीष्मांना मिळाली. असं म्हणतात की प्रत्येक जन्म पुण्यकर्म भीष्म करत आलेले होते. राजघराण्यात प्रत्येक जन्मामध्ये ते जन्माला आले. ते शंभरावा जन्म इतके मागे गेले तेव्हा युवराज असताना शिकारीला जात असताना घोड्यावरून जाता जाता त्यांनी खाली असलेला एक सरडा बाणाच्या टोकाने ढकलला. तो एका कोरफडीवर जाऊन पडला आणि त्या कोरफडीच्या असंख्य टोचणींनी तिथं तो तडफडत मेला. तेव्हा भीष्मांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हात जोडले. आणि श्रीकृष्णांना म्हणाले की हे मधुसूदना, तुझ्या तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये न्याय आहे. म्हणून कर्म विपाक ही एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती प्रत्येक जीवाला लागू आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती इति कुबुद्धिरेषा. आपणच आपली दुःख एकतर मिळवतो किंवा पूर्वी केलेल्या कर्मांप्रमाणे ती आपल्यावर येऊन आदळतात. सुखांचंही तसंच आहे. म्हणून हे जे गुणसूत्राचं संक्रमण त्याच्यात असणारी माहिती आणि त्या गुणसूत्राला एका जीवाच्या आधाराने जन्म घेण्याची आवश्यकता, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि तसा तो प्रवास चालू असतो. मी याच्यातला तज्ज्ञ नाही. खरं तर मृत्यू उपरांत ज्या गोष्टी होतात किंवा जन्माच्या आधीच्या ज्या गोष्टी होतात त्याच्यावर फार चर्चा करायला मला आवडत नाही. याचं कारण खूप गूढतेमध्ये पडायला नको वाटतं, तो स्वभाव नाही. तरी देखील शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि शास्त्रामध्ये सांगितले म्हणून केवळ त्या श्रद्धेने ते तसंच असणार या भावनेने मी उत्तर देतो आहे. एवढंच. आपण एक 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. चिदाकाशात लक्ष. मस्तकाच्या पोकळीत पहा, कल्पनेनी पहा, डोळे फिरवून पाहू नका. विचार उठू देऊ नका। केवळ पहा पण समोर काही नको, विचार नको, विकार नको, कल्पना दृश्य नको। तुम्ही शून्य पाहता आहात, म्हणजे काहीच नसलेली गोष्ट पाहता आहात। जे काहीच नाही ते पाहणार कसं? त्यामुळे जो पाहणारा आहे तोच केवळ शिल्लक राहतो। ध्यान पाहणाऱ्यापाशी केंद्रित होतं, जाणीवेपाशी केंद्रित होतं। तुमच्या लक्षात येईल की केवळ तुम्हीच आहात। पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले, तरीच जाणावे बाणले समाधान। पाहणारा आणि जे पाहायचं आहे ते हे दोन्ही एक होऊन गेलं आता समाधान रूपाने काही शिल्लक राहिलं। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी राम 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 हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।